नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानी झालेल्या शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे. याकरता विशेष बाब म्हणून 648,15,41,000 रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त देशवासियांना उद्देशून शुभेच्छापत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आहे. पोलीस स्मृती दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राज्यात इतरत्रही जिल्हा पोलीस मुख्यालयांमध्ये शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली. नवी मुंबईत आज आगीच्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. वाशी विभागातल्या सेक्टर 14 मध्ये एका निवासी संकुलात आज पहाटे आग लागून 5 जणांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त जण जखमी झाले. कामोठे इथं सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत माय लेकींचा मृत्यू झाला. दिवाळीनिमित्त आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात येईल. शेअर बाजारात आज मुहूर्ताच्या सौद्यांचं सत्र झालं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 63 अंकांची वाढ नोंदवत 84,426 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25 अंकांची वाढ नोंदवत 25,869 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.